सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ आज है एमपीएससी टॉपर प्रसाद चौगुले ज्यांनी अगदी महाराष्ट्रात अव्वल नंबर मिळवलेला आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे इकडे बोलणं चाललं ना त्यावरून गेस करू शकता की मला किती मजा आली आहे यांच्याशी गप्पा मारायला. फोन लाईनवर आज आपल्यासोबत आहेत ते. उन्हीं से बातें आज कंटिन्यू करते हैं ना. 8-8, 10-10 तास तू अभ्यास करायचा, सो याच्यासाठी स्टॅमिना म्हणा किंवा ती जी एक इच्छाशक्ती आहे त्याचं मोटिवेशन काय होतं तुझं?
नाही, सर्वात मोठं एक मोटिवेशन होतं की मला हे करायचंच आहे असं माझ्या मनातून होतं. म्हणजे मला हे कोणी सांगितलं नव्हतं की तू हे कर म्हणून वगैरे, किंवा म्हणजे रॅदर दॅन बरेच असे म्हणत होते की तुझा जॉब वगैरे चांगला आहे, पॅकेज वगैरे मला डिसेंट पॅकेज होतं तिथे, आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की इकडे कशाला यायला लागलाय, पण मला हे स्वतःला करायचं होतं त्यामुळे हे कुठेतरी माझ्या मनातून होतं. आणि दुसरं म्हणजे की जर समजा नाही झालं समजा तर मग नावं ठेवणारे भरपूर असतात त्यांच्यापासून मला लांब राहायचं होतं, त्यामुळे असं होतं की मला काय ते आत्ताच करायचंय, परत कोणी नावं नाही ठेवली पाहिजे.
एक्झॅक्टली, आता सबकी बोलती बंद आहे. आता लोक पेढे घेऊन येत असतील नाही घरी?
हो, भरपूर पेढे, सत्कार, बुफे ठेवायला जागा नाही.
खरंच खरंच, म्हणजे समजूच शकते मी. पेरेंट्सची कशी रिएक्शन आहे मात्र याच्यावर?
मी जेव्हा पहिल्यांदा आईला सांगितलं तर तिला तर विश्वासच बसला नव्हता पहिला. मग तिला दाखवलं मी जे पीडीएफ जे रिझल्टची माझं नाव आहे पहिलं म्हणून. त्यानंतर मग तिच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले, म्हणजे इतक्या वेळ की म्हणजे कंटिन्युअस ती रडत होती, म्हणजे आपण आनंद अश्रू. आणि पप्पांचं देखील तसंच, पप्पांना पण इतकं गैवरून आलं होतं की त्यांच्या म्हणजे शब्द येत नव्हता त्यांच्या तोंडात. आणि पप्पा माझे बीपीचे पेशंट आहे त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा बीपीची गोळी घेऊन दिली, हे खावा म्हणलं.
सच में यार, मतलब खुशी का ठिकाना नहीं रहता ऐसा कुछ हो जाता है तो. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर थोड़ी देर के बाद लौट कर आती हूँ. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.